हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना? रेडिओ एम पी एस सी गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. नियमितपणा हा दुसऱ्याच्या वेळेला किंमत देण्यातून जन्माला येतो. आजच्या विचारधन या सत्रानंतर वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे. दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना याचबरोबर काही शोधकार्य यांची सालाप्रमाणे माहिती घेत असतो. एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 14 जूनच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, आज आहे 14 जून. 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसं बघायला गेलं तर रक्तदानाचं खूप विशेष महत्त्व आहे. मग आज हा दिवस रक्तदान दिवस म्हणून का साजरा केला जातो? तर आज ऑस्ट्रियन जीवशास्त्र कार्ल लँडस्टीनर यांचा जन्मदिन. आता दरवर्षी हा जन्मदिन जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कार्ल लँडस्टीनर यांनी मानवी रक्ताचे नमुने घेऊन विविध रक्तगटांचा शोध लावला. अशा या महान संशोधकाची आठवण म्हणून तसंच जगात रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 14 जून हा दिवस जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. रक्तदान हे ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण झालं आहे व ज्यांची शरीर प्रकृती चांगली आहे अशा व्यक्ती रक्तदान करू शकतात. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचं वजन हे किमान 50 किलो तरी असायला पाहिजे. म्हणजेच एकूणच काय, जर तुम्हाला रक्तदान करायचं असेल तर त्याकरता तुम्ही सुदृढ असणं गरजेचं आहे. आज आपण रक्तदान दिवसाविषयीची भरपूर माहिती ऐकणार आहोत, पण त्याकरता तुम्हाला रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकावं लागणार आहे. चला तर मग यानंतर ऐकूया पुढच्या काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी सन 1901 साली पहिल्यांदा गोल्फ खेळाची प्रतियोगिता अमेरिकेत आयोजित करण्यात आली होती. सन 1907 साली नॉर्वे देशातील महिलांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झाला. सन 1934 साली ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएन्ना येथे जर्मन शासक हिटलर आणि मुसोलिनी यांची भेट झाली होती. आजच्याच दिवशी सन 1940 साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीने पॅरिस देशावर आपला ताबा मिळवल्यामुळे मित्रराष्ट्रांनी तेथून माघार घेतली. आजच्याच दिवशी 1868 साली नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ, चिकित्सक आणि रोगप्रतिकारक तज्ज्ञ कार्ल लँडस्टीनर यांचा जन्म झाला. रक्तगटाचे वर्गीकरण करण्याची आधुनिक प्रणाली विकसित करून मुख्य रक्तगट कसे ओळखायचे याविषयीचं काम कार्ल लँडस्टीनर यांनी केलं होतं. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलं. मग रक्तगट म्हणजेच ब्लड ग्रुप, हे ब्लड ग्रुप कोणते आहेत आणि ब्लड विषयीची बरीचशीच माहिती आज आपण ऐकणार आहोत, त्याकरता तुम्हाला रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकण्याची गरज आहे. चला तर मग यानंतर ऐकूया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी सन 1945 साली ब्रिटिश अधिकारी वेव्हेल यांच्या नेतृत्वाखाली भारत देशाला स्वायत्तता देण्यासंबंधी वेव्हेल योजना जाहीर करण्यात आली. आजच्याच दिवशी सन 1967 साली चीनने आपल्या देशात प्रथम हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. सन 1972 साली DDT या कीटकनाशकाच्या वापरावर अमेरिकेत बंदी घालण्यात आली होती. DDT म्हणजे डायक्लोरो डायफिनाईल ट्रायक्लोरो इथेन, हे एक कीटकनाशक आहे आणि ते घातक आहे. आजच्याच दिवशी 1899 साली महावीर चक्र सन्मानी माजी भारतीय सैन्य अधिकारी ब्रिगेडियर राजेंद्र सिंह यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1775 साली अमेरिकन सैन्य दलाची स्थापना करण्यात आली. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी 1896 साली महाराष्ट्रीयन थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ मुलांसाठी अनाथ बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून कर्वे स्त्री शिक्षण संस्था, SNDT महिला विद्यापीठ असे अनेक प्रकारचे मोठमोठाले उपक्रम सुरू झाले. सन 1900 साली भारतीय निबंध लेखक आणि मल्याळम साहित्यांचे साहित्यिक समीक्षक कारिकट्ट मराठी कुट्टीकृष्णन मरार यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1916 साली माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी दिवान प्रेमचंद यांचा जन्म झाला. 1920 साली प्रख्यात जैन धर्मीय श्वेतंबर तेरापंथ आदेशाचे 10वे प्रमुख संत योगी आध्यात्मिक नेते तत्वज्ञ लेखक वक्ते आणि कवी आचार्य श्री महाप्रज्ञ यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1946 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म झाला. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिका देशाचे 45वे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती व दूरचित्रवाणी अभिनेता राहिल्याने ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी झालेल्या 2016 सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले. 2020च्या निवडणुकांमध्ये जो बायडन यांनी ट्रम्प यांचा पराभव केला. 1992 मध्ये जॉर्ज H.W. बुश यांच्यानंतर एका 17 साठी राष्ट्राध्यक्ष असलेले ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले होते. 20 जानेवारी 2017 ते 20 जानेवारी 2021 या कालावधीत त्यांनी राष्ट्राध्यक्षपद भूषवलं होतं. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. आजच्याच दिवशी सन 1968 साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन राजकारणी तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्म झाला. 1736 साली चार्ल्स कुलोम फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म झाला. चार्ल्स कुलोम यांनी उपयोजित मॅकॅनिक्सवर काम केले, परंतु ते विद्युत आणि चुंबकीयतेच्या कार्यासाठी परिचित होते. त्यांचा मृत्यू 23 ऑगस्ट 1806 रोजी झाला. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी सन 1955 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन मालिका अभिनेत्री, गायिका, मनोरंजन निर्माता, TV टॉक शो होस्ट आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्या किरण अनुपम खेर यांचा जन्म झाला. सन 1959 साली लोकप्रिय भारतीय तेलुगू भाषिक वक्ता व सनातन धर्मीय भाष्यकार जगंती कोटेश्वरा राव यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1969 साली प्रसिद्ध जर्मन माजी व्यावसायिक टेनिसपटू स्टेफनी मारिया यांचा जन्म झाला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 22 ग्रँडस्लॅम एकेरीचे जेतेपद जिंकलं आहे. 1825 साली फ्रान्स अमेरिकन सैन्य अभियंता व Washington DC शहराचे मूलभूत रचनाकार पियरे चार्ल्स अल्फांट यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1916 साली आद्य महाराष्ट्रीयन मराठी नाटककार गोविंद बल्लाय देवल यांचं निधन झालं. सन 1967 साली प्रसिद्ध भारतीय अब्जाधीश उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांचा जन्म झाला. सन 1961 साली प्रसिद्ध भारतीय नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ CV रमन यांचे शिष्य भौतिकशास्त्रज्ञ सर कर्मानिकम श्रीनिवास कृष्णन यांचं निधन झालं. सन 2007 साली ऑस्ट्रिया देशाचे राजकारणी व मुत्सद्दी तसंच ऑस्ट्रिया देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष व संयुक्त राष्ट्राचे माजी 4थे सरचिटणीस कुर्त वॉल्ड हाईम यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1920 साली जर्मन समाजशास्त्रज्ञ, तत्ववेत्ता, न्यायशास्त्रज्ञ आणि राजकीय अर्थशास्त्रज्ञ मॅक्सिमिलियम कार्ल एमिल वेबर उर्फ मॅक्स वेबर यांचं निधन झालं. सन 1946 साली जगप्रसिद्ध स्कॉटिश अभियंता व नवनिर्माणकार मॅकॅनिकल टेलिव्हिजनचे शोधक जॉन लॉगी बेअर्ड यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 2010 साली भारतीय इंग्रजी लेखक मनोहर माळगावकर यांचं निधन झालं.
2011 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित रुद्रवीणा वादक भारतीय संगीतकार असद अली खान यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 2020 साली बॉलिवूड ॲक्टर सुशांत सिंग राजपूत याचं निधन झालं. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. चला तर मग मित्रांनो, मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.